वनात जाण्याकरता निघालेला लक्ष्मण माता सुमित्रेच्या महालात निरोप घेण्याकरता जातो. लक्ष्मणाला आशीर्वाद दिल्यावर सुमित्रा लक्ष्मणाला रामाप्रती असणाऱ्या त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देते. ती म्हणते,
निमिष राम विसरू नको ऐक लक्ष्मणा.
सेवा व्रतनी केदा सेवा व्रतनी.
लक्ष्मण।